श्री गणेशोत्सवात होणारी गौरी आणि गणपतीची भेट म्हणजे माय लेकरांच्या उत्कट प्रेमाचं आणि अतूट नात्याचं प्रतीकच. अशावेळी सासूरवाशिणीचं मन तिच्या माहेराकडे धाव न घेईल तरच नवल.
बंधू येईल माहेरी लागला, बंधू येईल जाऊ तुझ्या।